त्याच्यासाठी काय करणं हे माझं कर्तव्य. माझ्यासाठी काय करणं
तुमचं कर्तव्य. एवढं बोलत नाही
मी तो उलट म्हणून तूच करतो सगळं, मी तर काहीच करत नाही.